चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बीजी डेली शुगर मार्केट अपडेट। शुक्रवार 27 मार्च 2020। डोमेस्टिक मार्केट। देशभरात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3270 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3180 रुपये ते 3260 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3560 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3570 रुपये ते 3650 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3470 रुपये ते 3480 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3510 रुपये ते 3530 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3260 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाईट शुगर फ्रंटमंथ कॉन्ट्रॅक्ट $355.10 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंटमंथ कॉन्ट्रॅक्ट 11.24 सेंट्स होते। करेन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.480 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.896 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 1727 रुपये प्रति बॅरल। क्रूड WTI $21.71 होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 131.18 अंकांनी खाली येऊन 29,815.59 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 18.80 अंकांनी वर येऊन 8,660.25 अंकांवर बंद झाला।